परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपलं परमदैवत असलेल्या परमधाम असलेल्या स्वामी मकरंदनाथांचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे आज इथे जमलो आहोत। खरं तर अशा कार्यक्रमाबाबत अत्यंत उदासीन असलेल्या स्वामीजींनी केवळ आपल्या प्रेमाखातर हा कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी आपल्याला दिली असावी असं वाटतं। अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या साधकांचं एक टेलिफोनिक कॉन्फरन्सिंगद्वारा केंद्र चालतं आणि त्या केंद्रात परवा स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव साजरा झाला। त्यात एक जण बोलताना असं म्हणाले की स्वामीजींचा वाढदिवस हा रामनवमी गोकुळाष्टमी सारख्या पवित्र दिवसांसारखाच किंबहुना आपल्यासाठी त्याही पेक्षा जास्त महत्वाचा आहे। हे ऐकल्यावरती मला प्रकर्षानं स्ट्राईक असं झालं की खरंच या भवसागरातून तार पारून देणाऱ्या आपल्या सद्गुरूंचा जन्मदिवस आपल्यासाठी खरंचच रामनवमी गोकुळाष्टमी इतकाच पवित्र तितकाच महत्वाचा आहे। अशा या दैवी सोहळ्यात आपण आज सगळे सहभागी होऊया। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेनं करणार आहोत। सद्भक्त श्री शिवरामपंत कुलकर्णी यांनी रचलेली प्रार्थना आता सादर करणार आहे सद्भक्त श्रेया कार्लेकर।
ओंकार रूपी स्वर तू अनंता चैतन्य तुची परमात्म सत्ता तू राहशी सारणी सर्वज्ञाता हे आत्मरूपी मकरंदनाथ तू दैवी संपत्तीच मूर्तिवंत आसक्तिहीन आणि विशुद्ध चित्त वैराग्य भक्ती निशिनम्र तुची निरूपणी दक्षिणी स्पष्टवाची जाणून झाला मकरंद ज्ञानी श्री सद्गुरु माधवनाथ यांनी प्रदान केली निजनाथ पंथी गादी स्वयेही जनहित करती विनाहंता तिज भूषहुनी होता तुम्ही ची परमार्थ ज्ञानी कष्टावनी घेत निश्रांत होता हे सद्गुरु श्री मकरंदनाथा जिव्हा ग्रितिष्ठे तुमचा वचश्री जोडोनिया दोन्ही करा समग्री वर्षामृतीती वचने प्रवृत्त त्वत्सद्गुरु हे मकरंदनाथ प्रबोधियंतर्मुख वृत्ती होते देहात्मभावी पण दृष्टी येते सोहंपणाचा उपदेशत्वतो सद्बुद्धीला स्पर्श करून जातो वृत्तीच भावात्मक सारूप घेते त्वद्रूपी चैतन्य दिसोनी कण्ठने नीरनेत्री नामादिध्यानात्मक साधनाया घेता तुम्ही त्या करवू निराया ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता हे सद्गुरु मातृपिता समस्ता हरिओम
स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव हा आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी योजला गेलेला कार्यक्रम आहे असं यावेळी मला राहून राहून वाटत राहिलं. ज्यांच्यामुळे आपल्याला स्वामी मकरनाथांचा लाभ झाला त्या आपल्या माऊलीला स्वामी माधवनाथांना वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं खरं स्वरूप समजणं हे आपल्या अवाक्याबाहेरच आहे. वरवर पाहता ते आपल्यासारखेच बोलताना चालताना वागताना दिसतात पण लक्षात येतं की ते स्वतःच्या आत खूप कुठेतरी खोल असेच असतात. ते इथं बसून जेव्हा सर्वांवर नजर फिरवतात तेव्हा त्यांची नजर इतकी स्थिर अलिप्त असते की असं वाटतं ते आतून कुठून तरी डोळ्यांच्याही पलूकडून असे आपल्याकडे पाहत आहेत. त्यांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्यालाही आपल्या स्वतःच्या खोल आत उतरावं लागेल असं वाटतं. स्वामीजींचं अगदी एका शब्दात वर्णन जर करायचं झालं तर मला असं वाटतं स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत विवेक. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाला खरं तर अनेक पैलू आहेत. त्यांचं प्रत्येकावरती अहेतुक प्रेम करणं प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या कल्याणासाठी अविरत झटणं साधकांचं परमकल्याण व्हावं म्हणून कळवळीनं प्रवचनातून सगळे विषय उकलून सांगणं खूप सुखावून टाकणारं त्यांचं सलगी देणं आणि अगदी घरोब्याचे संबंध असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीशी वागणं पण या सगळ्याच्या सगळ्याला विवेकाची एक किनार लाभलेली असते असं वाटतं. अजून एका गोष्टीची मला खूप भुरळ पडते ती म्हणजे स्वामीजींचं सौ मधुराताईंबरोबर असलेलं लोभ सहजीवन. त्यांच्या घरात असलेलं हलकं फुलकं हस्त खेळतं असं वातावरण त्यांच्या घरात जर स्वामीजींमुळे शांती आहे असं म्हणलं तर मधुराताईंमुळे तिथं चैतन्य असतं. मध्यंतरी मंदारला बरं नव्हतं म्हणून एक 12-15 दिवसांसाठी मधुराताई त्याच्याकडे ठाण्याला गेल्या होत्या आणि त्या काळात जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जाणं व्हायचं तेव्हा शांतीचा अनुभव यायचा पण चैतन्य मात्र त्या परत आल्यावरतीच परतलं. स्वामीजींकडून खूप गोष्टी सहज शिकायला मिळतात. कुठलंही काम हातात घेतलं की स्वामीजी ते खूप मन लावून आपली संपूर्ण शक्ती त्यातून त्याला योग्य तो न्याय देऊन करताना दिसतात. हे गणेशपुरमच्या वास्तूचं जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा स्वामीजी खूप हिरहिरीनं असे उत्साहानं त्यात सगळ्या कामात सहभागी व्हायचे आणि जेव्हा ध्यान मंदिराचं आतलं काम सुरू होतं तेव्हा इथे खूप एजन्सीज काम करत होत्या. प्रत्येकाला आपले डिटेल्स ठाऊक असत असतील पण स्वामीजींना मात्र जवळजवळ सगळ्यांचे सगळे डिटेल्स ठाऊक असायचे आणि ते बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालताना दिसायचे. असं जरी असलं तरी प्रत्येक वेळेला असं लक्षात यायचं की ते स्वामीजींची सद्गुरूंची सेवा म्हणून प्रत्येक गोष्ट करतायत आणि या सगळ्यातून निष्पन्न होणाऱ्या एंड रिझल्ट पासून ते अत्यंत अलिप्त आहेत. स्वामीजींना नुसतं पाहिलं तरी कर्म कसं करायचं हे सहज लक्षात येतं. जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला स्वामीजी प्रतिसाद देताना दिसतात. ते खरे कोण आहेत हे कळत जरी नसलं तरी सुद्धा ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंग भुल्ला आणि ज्यांच्या आमंत्रणावरून रुक्मिणी मातेसह गणेशपुरममध्ये कायमचा वास्तव्याला आला त्या स्वामीजींना जाणून घेण्याची ओढ मात्र वाटते. इथे जेव्हा कार्यक्रम संपतो आणि सगळेजण नमस्कार करून परत जातात तेव्हा स्वामीजी पांडुरंगासमोर उभे राहतात हात जोडून, तेव्हा कधी कधी असं वाटतं की त्या मूर्तीत असलेलं ब्रह्म आता डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिल की काय. स्वामीजी कोण आहेत हे कळत जरी नसलं तरी त्यांच्या स्वरूपाशी एकरूप होण्याची अनिवार्य ओढ वाटते. आपल्या वेगळेपणाने असलेल्या अस्तित्वाचं कधी कधी ओझ वाटत, आपल्या स्वतःला संपवून टाकायला आपल्याला जमतंय असं कधी वाटतं, तर कधी वाटतं की स्वामीजी सांगतात तसं आत्मरूप व्हायला याच जन्मात आपल्याला जमेल की नाही कोण जाणे. असं हेलकावे खात आयुष्य पुढे चाललंय असं वाटत असतानाच परवाच्या पारायणाच्या पहिल्या दिवशी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज यावर बोलताना स्वामीजी म्हणाले, गुरु जर असतील तर शिष्यानं त्यांना एकाला शरण जायला पाहिजे. पारायणाचा संदेश म्हणून हे घेऊन जायला हरकत नाही. मला त्या दिवशी हायचं वाटलं. मला वाटलं आता आपल्या आयुष्याचे सगळे दोर आपण स्वामीजींच्या हाती सोपवून निश्चिंत राहू, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. स्वामीजींच्या ठिकाणी शरणतेचा असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणारे अनेक साधक आपल्या केंद्रात आहेत, त्यापैकी एक डॉक्टर अर्चना महाजन. सौभाग्यवती अर्चना महाजन आता आपलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रत्येक साधकाच्या पारमार्थिक जीवनात अतिशय पवित्र असे अनेक सुमुहूर्त येतात. आपल्या सद्गुरूंची भेट होणं, त्यांचा अनुग्रह प्राप्त होणं, आपल्या साधनेची प्रत्यक्ष सुरुवात, गुरु पौर्णिमा आणि त्यांचा जन्मदिवस. सद्गुरूंच्या वर्धापन दिनाला रूढ कालगणनेची मर्यादा नसते. त्यांच्या कृपेने शिष्याच्या हृदयात या गुरुतत्वाप्रती श्रद्धा प्रेमभाव अविरत वर्धिष्णू होत असतात. त्याचं प्रतीक म्हणून आपण सर्वजण आज पूजनीय स्वामीजींचा वर्धापन दिन कृतज्ञ भक्तीने साजरा करत आहोत. आज या पावन दिवशी हे सद्गुरु स्तवन करण्याची अनोखी संधी मिळणं हे मी माझं परमभाग्य समजते. पूजनीय स्वामी माधवनाथांनी बारामतीत मला 1987 मधील फेब्रुवारी महिन्यात अनुग्रहित केलं. शिक्षण, लग्न, नवीनच सुरू केलेली प्रॅक्टिस, चिरंजीव जुईचा जन्म यात केंद्रात येणं जमत नव्हतं. पूजनीय स्वामीजींनी देह ठेवून 3 वर्ष झाली होती. आता फक्त तळमळच होऊन राहणार की काय ही भावना मनात होती. त्यात काहीसा पश्चातापही होता. स्वामीजी जरी देहाने नव्हते तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव माझ्यामध्ये दिवसेंदिवस वाढतच होती. जसं काही अदृश्य रूपाने शक्तीने मला ते सांगत होते, मी इथेच आहे. माझी केंद्रात येण्याची ओढ यामुळेच मला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर ती वेळ आली. तो दिवस रामनवमीचा होता. श्रीरामविजयाचं वाचन झालं होतं. पूजनीय स्वामी मकरंदनाथांना नमस्कार सुरू होते. त्या रांगेत शेवटी मी उभी होते. मी नमस्कार केला. त्यांचा हात क्षणभरच डोक्यावर स्थिरावला. तोच दैवी स्पर्श आणि तीच आरपार वेद घेणारी दृष्टी. माझे स्वामीजी मला सोडून कुठेही गेले नाहीत ही स्पष्ट जाणीव मला अगदी आतूनच झाली. परमार्थ मार्गातलं माझ्यासारखं एक नवजात अर्भक त्यांनी अलगदपणे त्याच समर्थ हातात घेतलं होतं. आता माझा साधनेचा अट्टहास पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला. या प्रयत्नांना निश्चयाची धग रोज लागत होती, पण वेळेचं गणित तितकंसं जमत नव्हतं. दर बुधवारी स्वामीजी भेटू शकतात हे माहिती होतं. कित्येक महिने प्रत्येक बुधवारी मला वाटायचं आपली ओढाताण स्वामीजींना सांगायला हवी. एका क्षमतेपलीकडे आपण जाऊ शकत नाही, आपला वेळ वाया जातो आहे. एकदा मात्र या सगळ्याचा कडेलोट झाला आणि मी त्यांच्याकडे पोहोचले. भेटीची वेळ संपत आली होती. त्यांना नमस्कार केला आणि अक्षरशः अंतर्बाह्य कोसळले. ते मला फक्त थोपटत होते. तो स्पर्श आश्वासक होता, मृदू होता आणि तितकाच समर्थही होता. या स्पर्शाने इतकी वर्ष घातलेला बांध फुटला. जे बोलायचं ठरवलं होतं ते वाहून गेलं होतं. थोड्या वेळाने मी शांत झाले. बाकी काही चौकशी न करता त्यांनी एकच डायग्नोस्टिक प्रश्न मला विचारला, तू ध्यानाला किती वेळ बसतेस? बरोबर फक्त तेवढं मी नीट करत नव्हते. माझ्या सगळ्या अडचणी त्यांनी शांतपणे ऐकल्या. माझ्यामधलं अपराधी भावनेचं शल्य त्यांनी सहजपणे काढून टाकलं. माझं रुटीन असं ऍडजस्ट करून दिलं की मला ध्यानासाठी सलग एक तास वेळ मिळू लागला. स्वामीजींनी माझ्या बोटाला धरून आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकायला मला शिकवलं. या सुधारलेल्या दिनक्रमामुळे मला सकाळीही रोज ध्यानाला येणं जमू लागलं. ध्यानाचा स्पॅन वाढू लागला, पण सकाळच्या धावपळीमुळे मन शांत व्हायला वेळ लागायचा. अजून एक इम्प्रुव्हमेंट मत केली. स्वामीजींचं वाचन स्फुटचिंतन संपल्यानंतर लगेच ध्यानाला बसू लागले. त्यांचे शब्द माझ्यावर जादूसारखे काम करू लागले. नेहमीपेक्षा फार कमी प्रयत्नांनी शांत होता येऊ लागलं. हा बदल मला फार सुखावून जात होता. 4-5 दिवस सलगपणे हा विशेष शांतीचा अनुभव मला मिळत होता. त्याचवेळी काही कारणाने मी स्वामीजींच्या घरी गेले. अनपेक्षितपणे त्यांनी विचारलं, सध्या तुझं ध्यान कसं होत आहे? वेळेतला ध्यानातला बदल मी त्यांना सांगितला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि पुन्हा विचारलं, तू नाश्ता केव्हा करतेस? आता क्लिनिकमध्ये जाणार ना? अभावितपणे मी त्यांना उत्तर दिलं, स्वामीजी अजून तेवढं मला ऍडजस्ट होत नाहीये. एवढ्यात तिथे असलेल्या पूजनीय सौ मधुराताई क्षणार्धात उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. पाठोपाठ स्वामीजी डायनिंग टेबल जवळ गेले. मला त्यांनी तिथे बसायला सांगितलं आणि दोघांनीही माझ्याशी बोलत मला ब्रेकफास्ट करायला लावला. सगळ्या जगाचं मातृत्व त्यांच्या ठिकाणी माझ्यासाठी एकवटलं होतं. अचानक झालेल्या या ईश्वरीय प्रेमाच्या वर्षावात मी नखशिखांत भिजले ती कधीही कोरडी न होण्यासाठी. माझं ध्यान माझ्याकडून होत असलेलं ध्यान कोण करवून घेतं ते या दिवशी मला नीट समजलं. या प्रसंगानंतर माझ्यामध्ये साधनेविषयी प्रकर्षाने गांभीर्य येऊ लागलं. त्यांचं हे अकृत्रिम प्रेम, नियमित मिळणारा काही मिनिटांचा त्यांचा सहवास मला त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा खेचून घेत होता. त्यांच्या भेटीची प्रतीक्षा रोज नवरूप धारण करू लागली. पण या आनंदाच्या झाडाला कधी कळत तर कधी नकळत बोचणारे अंतर्मुख करणाऱ्या अस्वस्थतेचे काटे होते. एकदा जुई करुणा त्रिपदीतल्या काही ओळी म्हणत होती, शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरु दत्ता. याचा संदर्भ मला कळत नव्हता. श्री गुरुदत्तांनी शांत व्हायचं म्हणजे काय? त्याची एक छोटी कथा आहे. टेंबे स्वामींच्या साधना काळात ते अतिशय कडक नियम पाळत असत. श्री गुरुदत्तांना नैवेद्य दाखविल्याखेरीज कुणालाही अन्नग्रहण करण्याची परवानगी नसे. एकदा नेमका नैवेद्याच्या वेळीच एक अगदी भुकेला लीन असा याचक त्यांच्याकडे येतो आणि काकुळतीने त्यांना भोजन देण्यासाठी विनवतो. पण कठोरपणे स्वामी त्याला नकार देतात. असा नकार देता क्षणी त्यांना स्पष्टपणे दिसतं आपल्या स्वतःच्या शरीरातून प्रत्यक्ष श्री गुरुदत्त रागवून निघून जात आहेत. या अपराधामुळे स्वामी अतिव्यथित झाले आणि श्री दत्तगुरूंना परत बोलावण्यासाठी त्यांनी ही करुणा त्रिपदी लिहिली. माझ्या बेफिकीर वागण्याने, माझ्या बेसावध वृत्तींमुळे मी किती वेळा स्वामीजींना असे क्लेश दिले असतील त्याचा हिशेब करण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही. ही करुणा त्रिपदी माझं ध्रुवपद झाली आहे. त्यांचे श्रीचरण माझ्या अंतर्यामी सतत स्थित असण्यासाठी एवढा एकच उपाय मला करता येतो आहे. त्यांच्या सहवासात अनेक नाती उलगडत जातात, कधी मातृत्वाच्या प्रेमाचं तर कधी पितृवत अधिकाराचं. पण या सगळ्या अपूर्ण लौकिक नात्यांना सामावून घेणारं एक अंतिम नातं आहे ते फक्त त्यांच्या स्वामित्वाचं. कोणताच आग्रह नसलेलं तरीही आजन्म बांधून ठेवणार. या नात्याशी मी माझ्या श्वासाइतकीच संलग्न आहे. आपण सर्वजण स्वामीजींच्या प्रकृतीविषयी हळवे होतो. वाटत आम्ही फक्त देहाचेच थोडेफार कष्ट घेतो तरी आम्हाला विश्रांतीत जराही कमी झालेलं चालत नाही. स्वामीजींचं काय होत असेल? अविश्रांत श्रम घेणारे, अक्षरशः झिजणारे, स्वतःच्या देहाची काळजी केवळ साधकांसाठी म्हणून घेणारे. तो जून महिना होता. स्वामीजी गणेशपुरम मध्ये नुकतेच राहायला आले होते. नवीन घरात अजून काही कामं व्हायची होती. गुरुपूजनाचे दिवस सुरू झाले होते. अतिशय व्यस्त असा त्यांचा दिनक्रम होता. या श्रमांनी त्यांची प्रकृतीही थोडी बरी नव्हती. हे सगळं बघून काळजी वाटायची असंही वाटायचं. एक मानवी मर्यादाही लक्षात येत होती. शेवटी न राहून मी त्यांना विचारलं, स्वामीजी आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून सगळेजण किती प्रयत्न करतात पण ते फार कमी पडतात असं वाटतं. आपल्याला खरी विश्रांती कशाने मिळेल? क्षणभर ते थांबले आणि म्हणाले, अर्चना माझी खरी विश्रांती माझ्या कार्यात आहे. त्यांचं हे उत्तर ऐकून मी स्तब्ध झाले. आम्ही काय केलं म्हणजे त्यांना निश्चिंत होता येईल याचं निसंदिग्ध उत्तर मला कायमसाठी मिळालं होतं. आमच्या अंतिम ध्येयाप्रत पोचण्याचा संवेग वाढवणं हाच त्यांच्या विश्रांतीचा खरा उपाय आहे. 3 वर्षापूर्वी पूजनीय चौ मधुराताईंना डेंग्यूमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. डेकेअरमध्ये ऍडमिशन झाली इतक्यात तिथे एक अतिशय सात्विक चेहऱ्याचे थोडे वयस्कर आजोबांसारख्या दिसणाऱ्या गृहस्थांना व्हीलचेअरमधून आणून पलीकडच्या बेडवरती ठेवलं गेलं. त्यांच्याबरोबर बरीच मंडळी होती. ते सर्वजण एका अदभीने त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्या सेवेत अति तत्पर होते. स्वामीजींनी आम्हाला सांगितलं, हे श्री पेठे आहेत, ज्ञानेश्वरीचे चांगले अभ्यासक आहेत आणि ते साताऱ्यात असतात. इतकं बोलून स्वामीजी त्या भक्तांच्या गर्दीत सहज मिसळून गेले. आपली कुठलीच ओळख न देता अतिशय नम्रतेने त्यांच्यामध्ये ते उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक काळजीची छटा होती. त्या मंडळींनी दिलेला प्रसाद स्वामीजींनी भक्तिभावाने स्वीकारला आणि मस्तकाला लावून आम्हाला दिला. सौ मधुराताईंकडे वळून म्हणाले, अगं आपल्या केंद्रात आपलं इथे येणं समजलं असतं तर सगळेजण असेच फार प्रेमाने आपल्यासाठी आले असते. त्यांच्यामध्ये सहज प्रकाशित होणारं अमानित्व आणि त्याच वेळी साधकांच्या प्रेमामध्ये भाववश असलेलं त्यांचं स्वामी हृदय यांचं दैवी मनोहारी दर्शन मला त्या दिवशी झालं. सगुण रूपात असणाऱ्या या परब्रह्माचं आकलन होण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न खरंच फार दुबळे आहेत. मागच्या वर्षी माझ्या क्लिनिकच्या बाहेर एका झाडावर अगदी साधं छोटं पांढऱ्या रंगाचं फुल उमललं. त्याला विशेष आकार वासही नव्हता. अचानक जोरात पाऊस आला. त्या फुलाचं काय झालं ते बघायला मी बाहेर गेले. पाहिलं तर ते फुल जोराच्या वाऱ्यात पावसात तसंच फुललेलं होतं. आनंदात आत्मविश्वासाने कोसळणारा पाऊस झेलत ते निवांत होतं. स्वामीजींच्या तीव्र स्मरणाने माझ्या डोळ्यातून तो पाऊस वाहू लागला. प्रतिकूल परिस्थितीत विकारांच्या जोरदार तडाख्यातही अविचल राहून त्या फुलासारखंच आपलंही जीवन याच जन्मी पूर्णत्वाला प्राप्त होऊ शकतं असा आत्मविश्वास मला ते या फुलातून देत होते. शरणागतीच्या या वाटेवर माझा प्रवास अधिक वेगाने आणि त्यांना अपेक्षित अशा सहजतेने होऊ दे अशी विनम्र प्रार्थना स्वामीजींच्या चरणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी करते. हरिओम तत्सत.
स्वामीजींच्या नुसत्या असण्यातून बोलण्यातून कार्यातून स्पष्ट दृष्टीच पडतं ते त्यांचं सद्गुरूंवरचं प्रेम, स्वामी माधवनाथांवरची त्यांची निष्ठा, सद्गुरूंच्या कार्याबद्दल असलेली त्यांची सेवावृत्ती. त्यांचं जीवन सद्गुरूंभोवती जणू आजही गुंफलेलं आहे. मोठ्या स्वामीजींच्या वेळी होतं तसंच आजही मोठ्या संख्येनं तरुण मुलं मुली स्वामीजी सांगत असलेले परमार्थ जिद्दीने करताना दिसतात. अशा तरुणांपैकी एक सद्भक्त अमरेश देशपांडे. अमरेश कॉग्निझंट मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो आता स्वामीजींच्या चरणी आपले भाव अर्पण करेल.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया. मूळ निर्गुण स्वरूप असणारे पण आपल्यासाठी सगुण साकार झालेले गुणांचे सागर असणारे अशा आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा आज आपण वर्धापन दिन साजरा करतो आहोत. आपल्या सर्वांच्या जीवनाचे श्वास असणारे, आपल्या हृदयाचा ठाव घेणारे, ज्यांच्या कृपा वर्षावात आपले पोषण होते असे आपले स्वामीजी. स्वामीजींची प्रेमळ नजर, त्यांच्या नुसत्या दर्शनाने मन प्रसन्न निर्मळ होऊन जात. स्वामीजींचं वर्णन किती आणि कसंही केलं तरी ते अपूर्णच राहणार. त्यांच्या स्वरूपाचं, गुणांचं वर्णन कितीही केलं तरी ते पूर्ण झालं असं होऊ शकत नाही. पण त्यांच्याबद्दल बोलून आपली वाचा शुद्ध होते. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सद्गुरु स्मरणाचा लाभ होतो. या सद्गुरु स्मरणातून चित्तशुद्धी होते. आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करण्याची एक संधी मिळते. स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गाने एक पाऊल पुढे आपले पडते आहे ना, असा विचार चिंतन या निमित्ताने होते. कारण एखाद्या आईला जशी आपल्या मुलाच्या हिताची सतत काळजी असते, अगदी लहान मूल चालायला लागल्यापासून ते कुठे झडपडणार तर नाही ना, ते तो कितीही मोठा झाला तरी आईला त्याची कायम काळजी असते. तसं प्रत्येक साधकाच्या अंतिम कल्याणाची चिंता स्वामीजींना असते. आपण अनुभवत असणारा आनंद, शांती, समाधान हे प्रत्येकाला मिळावं अशी त्यांची कायम तळमळ असते. स्वामीजींनी आपलं भगवंताशी नातं जोडलं, भगवंताबद्दल प्रेम निर्माण केलं. नाहीतर राम, कृष्ण हे केवळ आपल्यासाठी शब्द राहिले असते. ते स्वामीजींनी आपल्यासाठी जिवंत केले. श्रीकृष्णांचे चरित्र, रामचंद्रांचे चरित्र, त्यांचे गुण, त्यांच्या रूपाचे वर्णन, त्यांच्या बोधाचे वर्णन आणि मोठ्या प्रेमाने घेतलेलं त्यांचं नाम, पांडुरंगाचं घेतलेलं प्रतिभ दर्शन, या सर्वातून त्यांनी त्या सगुणाचे वेद आपल्याला लावले. स्वामीजींच्या सर्व जीवनाला गुरुभक्तीची, गुरुप्रेमाची एक सोनेरी किनार आहे. त्यांची भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म या सर्वात सर्वाला गुरुभक्तीची जोड आहे. स्वामीजींच्या जीवनाचा केंद्रबिंदू हा स्वामी माधवनाथ आहे. मग त्यांचे सर्व व्यवहार केंद्राच्या संबंधी, कुटुंबांच्या संबंधी, त्यांची उपासना, ध्यान या सर्वात स्वामीजी असतात. मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यासही आपण सद्गुरूंच्या सहवासात करतो आहोत असा भाव असावा असं ते सांगतात. एकदा गुरुपूजनाच्या आधी ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचल्यानंतर स्वामीजी म्हणाले, सद्गुरूंशिवाय आयुष्यात कशालाही स्थान नसावं. पैसा, घरदार, बायको, नवरा, मुलं यांना दुय्यम स्थान असावं. सद्गुरूंशिवाय दुसरं चिंतन, विचार नको. सद्गुरूंनी केलेला उपदेश, गुरुवाक्य आणि त्यांनी सांगितलेली साधना याला जीवापाड जपावं. म्हणूनच स्वामीजी म्हणतात, मज मनी गुरु राव, ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव एक राही. एखादा हत्ती जसा मत्त होऊन आपल्या धुंदीत चालावा, त्याला इतर कशाचेही भान नसावे. तसं स्वामीजी हे गुरुसेवेमध्ये, गुरुप्रेमामध्ये बुडून गेलेले आपण पाहतो. त्यांना इतर कशाचीही फिकीर नसते. परमार्थाखेरीज असणाऱ्या जगाशी त्यांना काही घेणं देणं नाही. अशा ह्या गुरुभक्तीचा वर्षाव त्यांच्या सहवासात आपण नेहमी अनुभवत असतो आणि त्यातून आपल्यालाही प्रेरणा मिळते. एक प्रसंग आठवतो, जुन्या घरातून जेव्हा या नवीन वास्तूत स्वामीजी राहायला येणार होते तेव्हा सकाळी मोहिनीताईच्या घरी ध्यानानंतर स्वामीजी म्हणाले की नवीन घरात काही काम चालू आहे, ते पूर्ण झालं की मग तिथे राहायला जाणार. तशी नवीन घरात जाण्याची खूप घाई नाही. त्यावेळी स्वामीजींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण अलिप्तता होती. जुनं घर सोडण्याबद्दल कोणतीही रुखरुख, खंत नव्हती, तर नवीन घराबद्दल विशेष ओढही नव्हती. आपण केवळ स्वामीजींच्या कार्याचा एक सेवक आहोत, माध्यम आहोत असा त्यांचा भाव होता. आणि स्वामीजींच्या कार्याची जशी गरज असेल तसं आपण त्यात सहज समरस व्हायचे. तुझा निरंतर सेवक व्हावे, चरणी तुझिया रमुनी असावे. एकदा गुरुपौर्णिमेनंतर केंद्राची सुट्टी संपल्यानंतर स्वामीजींच्या घरचे सकाळचे केंद्र परत सुरू झाले होते. ओव्या वाचून झाल्यावर स्वामीजींनी एका आठवड्याच्या सुट्टीत काय केलं हे सर्वांना विचारलं. तेव्हा कोणी कॉलेज, इतर कामं केली असं सांगितलं. मग स्वामीजी म्हणाले, सुट्टीत आपण साधना जास्त काळ करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला केंद्रामुळे रोज जो धक्का मिळत असतो त्या फोर्समुळे आपण परमार्थ करत असतो. साधकांच्या सानिध्यात आपण जास्त काळ पारमार्थिक विचारात राहतो, पण सुट्टी तसं होत नाही. अशा वेळी आपण प्रयत्नपूर्वक जाणीवेने परमार्थ करायचा असतो. हा एक अभ्यासच आहे. आपण सेल्फ मोटिवेटेड बनले पाहिजे. केंद्र सुरू असताना आपण जाणीवेने खूप कमी वागत असतो, त्यामुळे ज्या वारी केंद्राला सुट्टी असते तेव्हा असा अभ्यास करावा. यावरून केंद्राला सुट्टी असते तेव्हा स्वामीजींना नक्की काय अपेक्षित आहे हे कळाले. एकदा ध्यानानंतर बोलताना स्वामीजी म्हणाले, जीवनात संकट अवघड प्रसंग हे येत राहतात, त्याची जशी इच्छा असेल तसे होईल. त्याला जर वाटत असेल की मोडून पडावे तर तसे होईल. त्याला जर वाटले की मी खूप आनंदात समृद्धीत राहावे तर तसे होईल. अहिक जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे होईल, पण परमार्थामुळे त्याच्या नामामुळे मिळणारे समाधान प्रेम हे तो काढून नाही घेऊ शकत. ते कायम आपल्या बरोबर राहते. आणि आपण संकटांमध्ये खूप कष्टी दुःखी होऊ नये आणि सुखाच्या प्रसंगी कामनांमध्ये अडकू नये. आपले जीवन दिवसेंदिवस अधिक उत्तम झाले पाहिजे. स्वामीजी करत असलेले हे अनमोल परमार्थाचे मार्गदर्शन जीवनातील कोणत्याही प्रसंगी कोणत्याही क्षणाला आपल्याला मोठा आधार देते. जीवनाकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी ते देतात. कोणत्याही परिस्थितीत परमार्थाला कसे प्राधान्य देता येईल, स्वामीजींनी सांगितलेली साधना आपण कशी करू शकू, याचा विचार जीवनातील प्रत्येक टप्प्यात स्वामीजींनी केला. आपल्याला जीवनात नक्की काय मिळवायचे आहे याची नीट स्पष्ट कल्पना होती. त्यामुळे नोकरी, लग्न, मुलांचे संगोपन हे सर्व करत असताना परमार्थाचे ध्येय ह्यालाच प्रायोरिटी दिली. स्वामीजी एकदा म्हणाले की दोन बिंदू असतील तर मग रेष आखणं सोपं जातं, या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत. तसं आत्ता आपण जिथे आहोत हा जर एक बिंदू धरला आणि आपल्याला जिथे पोहोचायचं आहे हा जर दुसरा बिंदू धरला, हे आधीच जर नीट समजलं तर मग रेष आखणं सोपं जातं. तशी नीट स्पष्टता सर्व बाबतीत असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होतो. श्रवण आणि आदर्श श्रवण, ध्यान आणि आदर्श ध्यान, कर्म आणि उत्तम कर्म, सेवा आणि आदर्श सेवा हे स्वामीजी त्यांच्या आचरणातून आपल्याला शिकवतात. आणि ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर असल्यामुळे आपल्याला कोणतीही कल्पना करावी लागत नाही. आपल्याही जीवनात परमार्थाची नीट सुस्पष्ट कल्पना असावी आणि त्या ध्येयापासून आपण विचलित होऊ नये म्हणून ते परत परत आपल्याला सांगत राहतात, आठवण करून देतात. आपल्या ध्येयाची जाणीव मोठ्या कृपाळूपणे ते आपल्याला करून देतात. एकदा केंद्रात बोलताना स्वामीजी म्हणाले, सर्व मध्यवर्ती संकल्पांचे मूळ अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं आहे. बाहेर लेबल्स वेगवेगळी असतील, साक्षीत्व, अंतर्मुखता, पण मी परमात्म स्वरूप आहे हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. दिवसभरात एक दोन तरी कर्म निष्काम भावनेने झाली पाहिजे. दिवसभरात एकदा तरी क्षमा केली पाहिजे. दुसऱ्याचे, अनोळखी व्यक्तीचे कल्याण चिंतिले पाहिजे. अपेक्षा रहित राहून पूजा निष्कामपणे आणि कर्म ही पूजा भावनेने झाली पाहिजे. असं जर झालं तरच ध्यानाचा, नामाचा उपयोग होईल. नाहीतर कितीही ध्यान करून उपयोग नाही. अनेक वर्ष श्रवण करून, साधना करून ही काही होणार नाही. ज्या स्टेशनवरून आपण चढलो परत तिथेच उतरू. गमागमस्यम गमनादी शून्यम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम आणि हंस हंसेती यो ब्रूयात या तिन्हीचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यांच्या डोळ्यात परमात्मा पाहावा लागेल. जर प्रकृती पाहाल तर काही उपयोग नाही. खूप जागरूक राहून ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. ह्याच जन्मात इस पार या उस पार या जिद्दीने आपल्याला हे जमवायचं आहे. वेळ कसा भरभर पुढे जातो हे आपण पाहतो आहोत. खूप वेळ आपल्याकडे नाही. अशी स्वामीजींची आपल्या हृदयात अनेक रूप खोल कोरली गेलेली आहेत. आपल्याला कळवळीने मार्गदर्शन करणारे, सद्गुरु प्रेमात रंगलेले, पंढरीनाथांच्या आठवणीने व्याकुळ झालेले, खळखळून हसणारे तर कधी शांत अलिप्त. स्वामीजींच्या या सर्व गुरुकार्यात मोठ्या प्रेमाने मधुराताई त्यांना साथ देतात. कायम हसतमुख असणाऱ्या मधुराताई स्वामीजींच्या कार्यात त्यांच्या सेवेत सहज एकरूप होऊन जातात. स्वतः वेगळं न उरता त्या स्वामीजींच्या विश्वास समरस होऊन जातात. अशा आपल्या स्वामीजींना आणि मधुराताईंना दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. शेवटी तुकाराम महाराजांच्या शब्दात म्हणावसे वाटते, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन।
स्वामीजींच्या कार्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपापला उद्योग व्यवसाय सांभाळून आपलं स्किल सेट वापरून स्वतःला झोकून देऊन केंद्राच्या कामात सहभागी होणारी साधक मंडळी। अशीच केंद्राच्या प्रत्येक कामात खूप उत्साहानं सहभागी होणारी सद्भक्त प्रीती फौजदार आता आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामीजी व सौ मधुराताईंना हार अर्पण करेल। आपले जे सगळे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यात मोठमोठ्या सुंदर रांगोळ्या ज्या काढलेल्या असतात त्या रांगोळी समितीची ती एक मुख्य सदस्य आहे। स्वामीजींना गाणं खूप मनापासून आवडतं। ते बुधवारी जेव्हा इथे साधक भेटायला स्वामीजींना येतात तेव्हा खूप जणांकडून अभंग म्हणून घेतात। त्यांना जाणही बहुतेक गाण्यातली असावी असं वाटतं। त्यांना गाणं इतकं आवडतं की अगदी खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आपल्यालाही छान गाता यायला हवं होतं पण जेनो ताम काम तेनो ठाय। आपण सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई गंधे यांच्याकडून आता एक अभंग ऐकणार आहोत।
सोहम जप ध्यान भावली विश्रांति सोहम जप ध्यान भावली विश्रांति राहे आत्मस्थिति आपे आप सोहम जप ध्यान भावली विश्रांति सोहम जप ध्यान मनाते उन्मन कर्मे कृष्णार्पण मनाते
नर नारी बाई
ते सोहम जप ध्याने माधव म्हणे
आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आता आपण येऊन पोहोचलो आहोत. स्वामीजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या चरणी एक प्रार्थना करावीशी वाटते. आपलं खरं स्वरूप काय आहे हे आम्हाला समजत नाही. आमच्या मनाच्या प्राणाच्या पलीकडं आपला वास आहे हे समजतं, पण आपल्या स्थिर निष्कंप अस्तित्वात आम्हाला फार वेळ राहता येत नाही. आमच्या बुद्धीला जो प्रकाश आहे तो आपल्यामुळे आहे हे समजतं, पण आपण खरे कोण आहात हे समजून घ्यायला ती अगदीच असमर्थ आहे. आपलं खरं स्वरूप आपण प्रकट केलं तरच ते आम्हाला कळू शकेल. आमच्या शक्तीने ते उमगणं केवळ अशक्य आहे हे समजतं. म्हणून एक छोटी इंग्लिशमध्ये प्रार्थना आहे, ती मी रोज आपल्या चरणाशी करत असते. मोठ्या भाग्यानं ती आपल्या समक्ष आज करायला मिळत आहे. स्वामीजी, रिव्हील थाय सेल्फ. लॉर्ड, प्लीज रिव्हील थाय सेल्फ. स्वामीजी, रिव्हील थाय सेल्फ. लॉर्ड, प्लीज रिव्हील थाय सेल्फ. सर्व साधकांच्या वतीनं मी स्वामीजींना अशी प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आणि एक कार्यक्रम करतो आहोत. आपल्या सगळ्यांना एका कार्यक्रमाची आवश्यकता असते की ज्या कार्यक्रमामुळे आपल्याला प्रेरणा मिळावी. आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता असते की ज्या एकत्र येण्यामुळं आपण परमार्थ क्षेत्रामध्ये एकटे नाही असं आपल्याला पक्क समजून यावं. आपल्या सगळ्यांना ध्येयाचं स्मरण सतत राखण्याची आवश्यकता असते की जेणेकरून आपण विस्मरणामध्ये आपला काळ घालवायला नको, गमवायला नको असं असल्यामुळं आपण अशा प्रकारचे निरनिराळे कार्यक्रम करतो. मी अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं जे सामूहिक उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापोटीच सहभागी होतो. आजच्या आपल्या एकत्र येण्याचं कारण माझा वाढदिवस हे आहे हे खरं. खरं म्हणजे वाढदिवस म्हणजे काळाच्या एकूण व्यापक अशा स्वरूपाबरोबर दोन पावलं चालणं हे सगळं जीवन खरं म्हणजे व्यापक काळाच्या दृष्टीने काळाबरोबर दोन पावलं चालणं असंच आहे. देहाने काळाबरोबर थोडस तरी चालायला मिळणं आणि त्या मिळण्याचा चालायला मिळण्याचा एक प्रकारे आनंद आपण या वाढदिवसाच्या अंगाने साजराही करत असतो. काळ अत्यंत अनंत असा आहे, तो कधी सुरू झाला कोणाला माहिती नाही आणि कधी त्याचा शेवट आहे हेही माहिती नाही, म्हणून तर अनंत असं म्हणतात. ज्याला अंत नाही त्याला आधी देखील नाही, त्याची सुरुवात ही कधीच झाली नाही. अशा काळाबरोबर आपण पूर्वी होतो, आता आहोत आणि पुढेही असणार आहोत. भगवंतांनी अर्जुनाला जसं सांगितलं की तू, मी आणि हे सर्व राजे पूर्वीही होते, सांप्रत आपण आहोत आणि पुढेही आपण असणार आहोत, अनंत काळामध्ये आपण कधी कधी देह धारण करून येतो असं शास्त्र म्हणतात, कधी कधी आपण अव्यक्तात लीन होतो असं शास्त्र म्हणतात आणि परत आपण देह धरून येतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. या प्रक्रियेमधला हा एक भाग आहे. आपलं देहाबरोबर असणं, आपण देह असणं, आपलं देहाबरोबर असणं आणि त्यामुळं आपण देह असणं, स्वतःला देह मानणं, ही घटना आपल्या अहंकारामुळे घडते. नवीन जन्म ही अहंकाराची एक घोषणाच असते आणि मृत्यू ही देखील अहंकाराचीच घोषणा असते. अहंकाराची घोषणा अशा करतात की देहाला मी समजत असल्यामुळे मृत्यू देखील त्याचा झाला असं समजणं हेही अहंतेमध्येच मोडतं. अर्थात वाढदिवस देखील एक प्रकारे अहंकाराचीच घोषणा आहे. खरं म्हणजे वर्षाच्या गणनेमध्ये येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला बदलवत नेणारा असा असतो त्यामध्ये वाढदिवस ही एक घटना येऊन जाते. वर्षाच्या तुलनेमध्ये असणारा एक दिवस आपल्या देहाच्या आत चैतन्य शक्तीचा वास असतो. आणि त्या चैतन्यामुळे देहाला तो आहे असं म्हटलं जातं. आपण आपलं अस्तित्व हे चैतन्यावर अवलंबून आहे, देहावर नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोठके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे, तये चळवळीचे नि लोभे आला म्हणती. जन्म होतो तेव्हा आपण, स्वामीजी म्हणायचे, असे कोपरा एवढे होतो, अगदी मोठकं असं स्वरूप देहाचं. पण त्या ठिकाणी एक चळवळ निर्माण होते, त्या चळवळीचा जो लोभ आपल्याला असतो त्यामुळं हा आला असं म्हटलं जातं. पाठी भोग क्षीण पैसे देह गेली आते न दिसे, तव गेला गेला ऐसे बोभाती गा. चैतन्याचं दर्शन न होता आपल्याला देहाचं दर्शन होतं. पण देहाचं जे होणारं दर्शन आहे ते आत असणारं आपलं चैतन्य हेच प्रगट करत असतं. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वर्तन, या बाह्य ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्या चेतन शक्तीमुळे आहेत, चैतन्यामुळे आहेत. तुकाराम महाराज विचारतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तया उणे काय चराचरी, असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या आत जी अहंता असते ती अहंता देखील तत्वत देवानी चालवलेली असते. आपला कर्तृत्वाचा डांगोरा हा आत असणाऱ्या चैतन्यामुळे आपण पिटू शकतो, नाहीतर कोण पिटणार. म्हणून 13व्या अध्यायामध्ये शरीराला त्रयस्थ संबोधून इदम असं म्हटलं. इदम शरीरम कौंतेय, आपण ज्याला मी म्हणतो. क्षेत्रम इति अभिधीयते, आणि मालशी अशी खात्री आहे की जेव्हा भगवंतांनी हे सांगितलं तेव्हा अर्जुनाच्या शरीराकडे बोट दाखवून निश्चित सांगितलं नाही की इदम शरीरम कौंतेय, स्वतःच्या शरीराला इदम म्हटले असतील. त्रयस्थासारखं हे जे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात. आणि या शरीरामध्येच वस्तीकर असणारा देह आहे असं मानणारा, असं समजणारा, असं लक्षात घेणारा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. एतद यो वेत्ती तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. देह आहे असं समजणारा जो देही, देहामध्येच वास करणारा, तो क्षेत्रज्ञ. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो, या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा, या दोघांचाही परस्पर संबंध ज्ञान चक्षुनी जो पाहतो पाहणं महत्वाचं. याच्यातलं जे अंतर आहे ते अंतर विवेकानी पाहणं, ज्ञानानी पाहणं ही गोष्ट अतिशय महत्वाची. विवेकानी जो पाहतो त्याच्या असं लक्षात येतं की क्षेत्रज्ञ जो आहे तो सत स्वरूप, जाणीव स्वरूप, अस्तित्व मात्र, अविनाशी, शाश्वत, पुरातन. आणि जे क्षेत्र आहे ते क्षेत्र हे असत, असत याचा अर्थ नाही असं नाही, पण बदलणार. कधीतरी त्याचा जन्मही आहे आणि कधी त्याचा मृत्यू देखील आहे. पूर्वी घरामध्ये एक प्रथा होती, अजूनही काही ठिकाणी असते, की आपल्या आजोबांचा, वडिलांचा, आईचा, आजीचा फोटो लावून जन्म त्याची तारीख लिहिणं आणि मृत्यू याची तारीख लिहिणं अशी पूर्वी तर निश्चितच प्रथा होती. हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र यावेळेला जन्मलं आणि यावेळेला मृत्यू असं असल्यामुळं हे क्षेत्र हे नेहमी बदलणारं, अशाश्वत, नाशिवंत असंच समजलं गेलं. पण विवेकाने जर वर्तन केलं तर हे क्षेत्र देखील क्षेत्रज्ञाबरोबर मोठ्या महतीला प्राप्त होत. जसं ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या आत असणारं जे ज्ञान, ते ज्ञान आणि ज्ञानेश्वर महाराजांचा देह, आपली म्हणण्याची हिंमत नाही की अविनाशी, अशाश्वत, क्षेत्र असं म्हणण्याची ताकद नाही. स्वामीजी कसे होते, गुलाबराव महाराज म्हणत असत की अनभ्यस्त विवर्त, म्हणजे अगदी स्पष्टपणे परमात्मा प्रगट होतो आहे पण दृश्य स्वरूपात असल्यामुळं, स्पर्श करता येत असल्यामुळं, म्हटलं तर स्थूल देहानी व्यक्त होणार असं पण परमात्म तत्व. या क्षेत्रज्ञाला जो जाणेल, जो आपलं स्वरूप यथार्थत्वानी जाणेल, आपण आपल्याला माहीत असतो ते देहाच्या अंगानेच माहीत असतो. आपला लहानपणीचा फोटो पाहूनही आपण आश्चर्यचकित होतो. आत्ताच जी देहाची आपली परिस्थिती आहे तर ते त्या स्वरूपावर आपला विश्वास असतो. आणि माग होऊन गेलेलं, कोणी कोणी म्हणतात की मी किती बारीक होते तेव्हाचा माझा फोटो, किती बारीक होते मी ते विसरलो, आपण बारीक होतो हेही विसरलो. ते दिवस काही वेगळे होते, डोक्यावर सर्व केस होते, तोंडात सगळे दात होते, खाण्यात देखील मजा होता, अशा प्रकारचं एक काव्य मी वाचलेलं होतं. हे सगळं आपण विसरून जातो. स्वामीजी म्हणायचे की दाण्याचं कूट, खाण्यामध्ये काही समाधान नाही, त्यांना दात नव्हते, हिरड्या होत्या आणि त्या हिरड्यांनी कवळी न वापरता ते सगळं जेवण जेवायचे, तेव्हा त्यांचं तोंड अतिशय मजेशीर हालायचं. अगदी दाबून रगडून रगडून ती पोळी त्यांना खायला लागायची, पण ते इतकं चांगलं दिसायचं. क्षेत्र देखील महत्तेला पोचत, क्षेत्र देखील अतिशय लखलखीत असंही असू शकत. समर्थ म्हणतात अंतरी गेली या अमृत, बाह्य काया लखलखीत. स्वरूपी जिव्हाळा लागता संत, लक्षणे कैची. काळ मात्र आकाराबरोबर नेहमी राहतो. आकार असेल तेव्हा काळाची निर्मिती होते, रिलेटिव्हली, सापेक्षतेने. आणि जर आकार नसेल तर त्या क्षणाला कुठलाही काळ नसतो. तुम्ही अशी कल्पना करा की एक वैराण वाळवंट, जसं कोणतं सायबेरियाचं वाळवंट असं, इतकं मैलोन मैल, शेकडो मैल पसरलेलं असं वाळवंट असावं, काहीच आकार नाही. त्या ठिकाणी एखादंच झाड निसर्गाचा चमत्कार म्हणून उगवावं आणि त्या झाडाच्या बरोबरीने अजूनही काही झुडपं उगवावीत, कोणीतरी प्रयत्न करावा आणि तिथं थोडासा झरा देखील लागावा, पाणीही मिळावं आणि म्हणून तिथं एक झोपडी घालावी. ही झोपडी निर्माण होण्याच्या आधी किंवा हे झाड उगवण्याच्या आधी ही झोपडी असेपर्यंत आणि प्रसंगवशात निसर्गाच्या चमत्कारामुळे ती सगळी झाडं वठावीत, झरा आटावा, मग तिथं झोपडीत राहण्याचं काही प्रयोजन न उरावं आणि एका व्यक्तीने तिथून राहत असलेल्या निघून जावं, झोपडी नाही शिवावी. झोपडी असण्याचा काळ हा वर्तमान काळ जर धरला तर त्याच्या आधीचा काळ हा भूतकाळ ठरतो आणि नंतर कधीतरी ही झोपडी नाहीशी होईल हा भविष्य काळ ठरतो. काळाचे असे काल्पनिक जे तीन विभाग होतात ते केवळ आकारामुळे व्यक्ततेमुळे होतात. तसं देहाच्या येण्यामुळं निराकाराला देखील शुद्ध जाणीवेला देखील दृश्यातीत अशा वस्तूला देखील काळाची गणना सुरू होते. काळ हा आकाराबरोबर राहतो, आकाराबरोबर नाहीसा झाल्यासारखा भासतो. पण ज्या कोणाला आपण अविनाशी निराकार आचार्य म्हणतात ना चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा स्थितीमध्ये काळ नसतो. कोणी एखादा ध्यानमार्गी ध्यानाला बसलेला ध्यान करता करता अतिशय प्रगाढ अशा स्थितीमध्ये जावा, त्याच्या वृत्ती नाहीशा व्हाव्यात. सगळं जगत वृत्तीमय असल्यामुळं वृत्ती जर नाहीशा झाल्या तर जगत भावना देखील नाहीशी होते, जगताचा देखील लोप होतो त्याच्या पक्षी, त्या व्यक्तीच्या पक्षी जगत भावना देखील नाहीशी होते. देहाची भावना देखील नाहीशी होते कारण ती देखील वृत्तींबरोबरच आहे, मनाबरोबरच आहे. झोपेत जेव्हा मन नाहीस होतं तेव्हा देहाची भावना नाहीशी होते. आपण स्त्री की पुरुष, आपण देह आहोत हे सर्व संपून जात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वृत्ती शून्य अशी स्थिती प्राप्त होते तेव्हा जगत देह याची आठवण ही संपून जाते तेव्हा काळ देखील संपतो. अशा वेळेला कालातीत असं ज्यांनी आपलं जीवन काही क्षण काही मिनिट व्यतीत केलं त्यांनी त्या वेळेपुरतं तरी काळाला ओलांडलं, काळावरची सत्ता त्यांनी झुगारून दिली. अविनाशी आणि निराकारतेच्या अशा अनुभूतीमध्ये काळ नसतो. पण काळ नसतो हे त्या व्यक्तीपुरतं राहतं. बाकीच्या ज्या सावध व्यक्ती आहेत व्यवहार करणाऱ्या त्यांच्या बाजूनी काळ चालत असल्यामुळं काळालाही ओलांडलं गेलं असं कधीच शक्य होत नाही, सर्वांकडून ओलांडलं गेलं असं कधीच शक्य होत नाही. त्यामुळं काळ देखील असाच अनादी ठरला. खरं म्हणजे काळ हा आमच्या अहंतेबरोबर आमच्या देहाबरोबर निर्माण होणारी गोष्ट आहे आणि आमच्या ठिकाणी असणारा निर्गुणाचा बोध जर स्पष्ट प्रगट झाला तर त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्यांनी काळालाही ओलांडलं असं होतं. निर्गुणाच्या बोधामध्ये काळ हा पदार्थ उरत नाही. अशा वेळेला जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत असणारा शुद्ध मी याला जाणतो आणि त्या ठिकाणी राहतो त्याच्या अनुभूतीने तो अतिशय विनम्र झाला पाहिजे. त्याच्या ठिकाणी येणारा पहिला गुण नम्रता असली पाहिजे. मी हे आशा करता सांगतो आहे की एवढी सगळी स्तुती ऐकणं खूप अवघड जात. आता सद्भक्त अमरेश आणि अर्चना आणि सुचित्रा आणि शिवराम पंतांनी रचलेलं काव्य या सगळ्या गोष्टी ऐकत असताना या जर आपल्या आहेत असं समजायला लागलं तर हा वाढदिवस त्याच्यातला बोध व्यर्थ गेला असं होईल. म्हणून जेव्हापासून माझा वाढदिवस साजरा व्हायला लागला, एक वेळ अशी होती की माझा वाढदिवस यायचा आणि जायचा आणि दोन चार दिवसांनी आई म्हणायची की अरे तुझा वाढदिवस येऊन गेला की. त्या काळी मला असं वाटतं कोणाचाच वाढदिवस करण्याची एवढी प्रथा घराघरातच नव्हती. म्हणजे असं काही विशेष होतं असं नाही, आमचं घरच काही विशेष होतं असं नाही, अनेक घरांमध्ये मुलांचे वाढदिवस यायचे जायचे असा तो काळ होता. पण जेव्हा वाढदिवस साजरा व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून आणि या सगळ्या स्तुतीच्या प्रांगणामध्ये मी माझ्याकडून जर कोणती अपेक्षा ठेवत असेल तर हे सर्व ऐकत असताना वस्तुस्थितीचं भान आणि त्यामुळं सहज यायला हवी ती विनम्रता. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधी सांगितलं आणि भगवंतांनी ज्ञान लक्षणं सांगितली, त्याच्यातलं पहिलं ज्ञान लक्षण अमानित्व सांगितलं. म्हणजे ज्याला बोध झालेला आहे, ज्यांनी क्षेत्रज्ञाला जाणलेला आहे, तर तो नम्र असला पाहिजे. मानाच्या अपेक्षेने त्यांनी चाललं नाही पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं. हे जर मी विसरलो तर मी वाढदिवस साजरा करून घ्यायला अयोग्य आहे असं मी समजेन. म्हणून म्हटलं की मला माझ्याकडून विनम्रतेची अपेक्षा आहे, कारण ती भगवंतांनीच राखलेली आहे सर्वांच्या बाबत. ज्याला ज्याला समजलं तो नम्र व्हायला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं. क्षेत्रज्ञाला जो जाणतो तो 12व्या अध्यायाच्या भाषेत शांतीला प्राप्त होतो. कोणता तो श्लोक? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती ही अनंतरम. आणि अशी शांती ज्यांनी प्राप्त केली अशा ज्ञानी पुरुषाची लक्षणं 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम आदी गुणांनी सांगितली. वाढदिवसाच्या या प्रसंगामध्येच काय, पण सर्व जीवनाला आपण विनम्रतेने साजरं सामोरं जावं अशी मी माझ्या स्वतःकडून अपेक्षा ठेवतो. मला लाभलेला देह ही 56 वर्षांपूर्वी नवीन घटना होती, पण त्या देहाला लाभलेली जी चेतना आहे ती अनादि आहे आणि जन्मरहित अशीच आहे. आपल्या चेतनेला अस्तित्वाला केवळ अस्तित्वाला स्वतःचा बोध होणं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं, बोधाचा स्पर्श होणं ही गोष्ट मला माझ्या बाबत स्वामीजींनी घडवलेली किमया आहे असं वाटत. मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या माता पित्यांचे आई वडिलांचे उपकार आहेतच आहेत. संस्कार दिले, जन्म दिला, त्यांच्यामुळेच मी स्वामीजींच्या चरणी रुजू झालो. पण स्वामीजींनी माझ्यावर केलेले उपकार मला या बोधापर्यंत घेऊन आले, त्यामुळे मी या बोधापर्यंत आलो. मला असं वाटतं की माझ्यावर ठरवून कोणावरही सद्गुरु विशेष उपकार करत नाही. समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रियः, अत्यंत समत्व हे सद्गुरूंचं अव्यवच्छेदक लक्षण असलंच पाहिजे. म्हणून ते आपल्या सगळ्यांकरता प्रयत्न करत होते आणि आपल्या सर्वांनाच आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे हा बोध झालेला आहे. मला स्वामीजींनी माझ्या अंतर्यामी असणाऱ्या स्वसंवेद्य अशा तत्वाची जाणीव करून दिली. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं माझ्या आत्म्याकरता प्रेम केलं आणि त्यांच्या आत्म्याकरता प्रेम केलं. नवारे पत्युः कामाय पतिहि प्रियो भवती आत्मनस्तु कामाय, आपल्या आत्म्याची गरज आणि त्याच्या आत्म्याची गरज म्हणून प्रेम असतं. देहाच्या अंगाने व्यक्त झालं तरी देखील ती जाणीवेची गरज असते. तसं सद्गुरूंनीही शिष्यावर केलेलं प्रेम हे शिष्याच्या अस्तित्वाची गरज असते आणि सद्गुरूंच्याही अस्तित्वाची. सर्वांवर परमात्म्यासारखं निरपेक्ष प्रेम करणं ही गरज असते. जसं आईला पान्हा धरत नाही अपत्य असेल, नवजात अर्भक असेल तर आईला आपलं दूध त्याने पिऊन टाकावं असं वाटतं. तसं सद्गुरू प्रेम करत असतात. आणि मला जसं आठवतं तसं मीही त्यांच्या परिपूर्ण अशा बोधानी परिपूर्ण अशा स्वरूपावर प्रेम करत होतो. त्यांच्या देहावर करत असलेलं प्रेम याच्या अंतर्गतच होतं. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं मी कधी कधी त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा आणि मी मला ते जसे प्रिय होते त्याचा आठव केला तर मला असं वाटतं की हे प्रेम म्हणजे एका अर्थाने निष्प्रश्न भरोसा होता. त्याच्यामध्ये कसलाही प्रश्न नव्हता. त्याच्यामध्ये संपूर्ण समर्पण होत. माझा त्यांच्यावर तसाच भरोसा होता आणि त्यांचाही माझ्यावर, एवढंच नव्हे तर त्यांचा सर्वांवर, त्यांच्याकडे आलेल्या सर्वांवर असाच निष्प्रश्न भरोसा होता. तेव्हाच कोणी सद्गुरू असू शकतो आणि तेव्हाच कोणी शिष्यही असू शकतो. स्वामीजींच्या रूपाने मला असं वाटत की परमात्म्याने मला प्रतिध्वनी दिला. स्वरूपानंद जसं म्हणतात की बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहु छंद, तारुण्य तत्कथित तत्वते भोगी आज अगाध, असं स्वरूपानंद आपल्या स्वतःबद्दल म्हणतात. स्वामीजीही म्हणत असत. त्यांनाही त्यांचं बालपण जे स्मरत असे, मलाही स्मरत. मला किशोर वयापासून कशी लागली माहित नाही, पण परमात्म प्राप्तीची ओढ निर्माण झाली. मी वाचलं होतं, ऐकलं होतं की जर आरती निर्माण झाली तर आर्त अशा भक्ताची तळमळ परमात्म्याला समजते आणि तो सद्गुरूंच्या रूपाने प्रतिसाद देतो, ओ देतो. तसं त्यांची आणि माझी भेट आपोआप झाली, सहज झाली. त्याला काही एक घटना कारण जरी झाली तरी देखील अगदी सहजगत्या त्यांची भेट झाली. मला नेहमी असं समजत वाटत की त्यांच्या रूपाने परमात्मा जो प्रतिसाद देत होता तो अतिशय नाजूक आणि हळुवार होता. माझ्या मनाचा खूप कोलाहल असेल तर तो नाजूक आणि हळुवार प्रतिसाद मला ऐकू येत नाही. माझ्या विकारांचा जर फार मोठा कोलाहल माझ्या अंतर्यामी असेल तर तो प्रतिसाद मला ऐकू येत नाही. आणि प्रार्थना पूर्ण शुद्ध असं जर हृदय असेल तर त्याला मारलेली हाक वाया जात नाही. स्वामीजींनी मला शिकवलं ते म्हणजे आपल्या स्वतःवरील चैतन्यावरील विश्वास हा मोठा अर्थपूर्ण आहे. त्यांनी मला तत्त्वम सोहम सहा अशी महावाक्याची श्रुतीची खूण दाखवली. तू देह नाहीस तू तेच आहेस असं सद्गुरूंशिवाय कोण सांगणार. सद्गुरूंवर अत्यंतिक प्रेम, मगाशी मी शब्द वापरला तसा निष्प्रश्न भरोसा, ही गोष्ट देखील त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी मला शिकवली किंवा त्यांच्या सहवासात मी आपोआप शिकलो त्यांच्या शिकवण्यामुळं असं मला वाटतं. नाहीतर ही फार कठीण गोष्ट आहे. आपल्या देहाला 13व्या अध्यायाच्या भाषेत क्षेत्राला जो वेगळेपणाने पाहतो दृष्टित्वाच्या भावनेने पाहतो तो देहापेक्षा अत्यंत पृथक आहे, वेगळा आहे हे त्यांनी शिकवलं. आणि हा जो वेगळा आहे तोच परमात्मा असा आपोआप बोध होतो हेही त्यांनी शिकवलं. हा जो द्रष्टा आहे तो वाढणाऱ्या म्हणजे वर्धिष्णू होणाऱ्या देहाच्या बाबत देखील द्रष्टाच असतो. तो देहाबरोबर कधीही वाढत नाही आणि तो मुळातच परिपूर्णच असतो. तोच जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मर्त्याचा देखील द्रष्टा होतो. देहाबरोबर तो मर्त्य नसतो आणि तूर्तास वाढदिवस चाललेला आहे म्हणून या वाढदिवसाच्या क्षणी देखील तो न वाढलेला मुळातच परिपूर्ण असणारा असा द्रष्टाच आहे. देहाची गणना एक वर्षाने वाढली तर स्वामीजींच्या वाढदिवसाच्या वेळेला स्वामीजी म्हणत असत की हा वाढदिवस कसला हा खुंट दिवस आहे असं स्वामीजी म्हणत असत. आणि तो खुंट शब्द देखील ते फार मजेशीर उच्चारत असत. मला आता तसं उच्चारता येत नाही. ते म्हणत असत हा खुंट दिवस आहे असं अगदी ठासून सांगत असत. कारण आयुष्य जर ठरलेलं असेल तितकं आयुष्य जगायचं तर आयुष्य कमी होत आहे. जवजव बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले आतुलीकडे हे तो ग्लानीची नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाढदिवसाच्या वेळेला दुसऱ्या अंगानी आयुष्य कमी झालं याची जाणीवच नाही. मी मध्यंतरी वाचलं की एका साधूला कोणी विचारलं की मी मृत्यू काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे. तो साधू उत्तरला की ते जाणायचं असेल तर दुसरीकडे कुठेतरी जा. कारण मी जिथं आहे तिथं मृत्यूही नाही आणि जीवनही नाही. अशा बोधामध्ये आपण असावं असं आपल्या सगळ्यांना स्वाभाविक रीतीने वाटत, कारण आपण आपल्या निवडीनी इथं आलेले आहोत, बाय अवर चॉईस आपण इथं आलेले आहोत आणि परमार्थ करायला प्रवृत्त झालेले आहोत. आणि तसं जर असेल आहे तर साधूंचा बोध, तो बोध आपलासा करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधू बोध झाला तो नुरवनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जायसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. अशा प्रकारचं जीवन स्वामीजींच्या कृपेनी आपल्या सर्वांना खुणावत आहे. आपण त्यांच्याच कृपेनी हे जीवन याच जन्मामध्ये प्राप्त करून घेऊ असा भरोसा आहे. आणि त्यांच्याकडे देखील हेच मागणं आहे. हरि ओम तत्सत. हरि हरि.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेली प्रार्थना प्राचार्य डॉक्टर मुकुंदराव तापकीर सर सादर करतील. स्वामीजी कॉलेजमध्ये बारामतीला शिकत होते तेव्हापासून त्यांचा तापकीर सरांशी खूप जवळचा असा संबंध आहे. आपला जेव्हा जेव्हा मोठा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा तापकीर सर स्वामीजींकडे येतात आणि त्यांना खूप आग्रह करतात की तुम्ही एक काव्य करा, आणि त्यांच्या मागे लागून लागून स्वामीजींकडून एक काव्य लिहून घेतातच आणि मग ते सादरही करतात. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींनी लिहिलेल्या प्रार्थनेने होईल. तापकेसर प्रार्थना म्हणतात.
आधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशा करे हृदंतरात माधवा स्मृति तुझीच जाऊ दे स्मृति तुझीच जाऊ दे तुझाची दिव्य कर्मयोग आचरिता जोहला अर्पुनी तुझ चरणी त्यागुनी ममता भला खंड त्यात ना पडो हेची मज सिदान दे हृदंतरात माधवा स्मृति तुझीच जागू दे तत्वमसी बोध खून दाविलीस जीभरी सोहमस्मी धरुने ध्यान अमन मनी वेदिली उन्मनी सुख ओलांडुनी ये उदे तुझा करे हृदंतरात माधवा स्मृति तुझीच जाऊ दे, भेटतील सहज कोणी, भूत मात्र जगती जे, देव त्यात मानुनी, पूजनात रमविजे, बोध कवच चढ़वुनी, तुझी अखंड प्रीति दे, हृदंतरात माधवा, स्मृति तुझी सजागु दे, तव कृपेश पात्र होय, ध्यास हार जीवासो, कृतार्थ जीवनात ही नम्रता सदावसो, मकरंदा चरणी तुझा, मकरंदा चरणी तुझा, नित्य सुखे वास दे, हृदंतरात माधवा, स्मृति तुझीच जागू दे, साधन पथ क्रमित सदा, जाऊ दे यशाकडे, हृदंतरात माधवा, स्मृति तुझीच जागू दे, स्मृति तुझीच जागू दे, गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।